शीर्षक मीडिया और संचार.
टाइटल मीडियन उंड कम्युनिकेशन.
विवरण अन्ना डिजिटल संचार के मूल बातें सीखती हैं जब वो अपनी दादी को समझाती है कि ईमेल कैसे लिखी जाती है.
Beschreibung: Anna lernt die grundlegenden Begriffe der digitalen Kommunikation, als sie ihrer Großmutter erklärt, wie man eine E-Mail schreibt.
एक दिन अन्ना अपनी दादी के पास आती है.
Eines Tages kommt Anna zu ihrer Großmutter.
उनकी दादी ईमेल लिखना सीखना चाहती है.
Ihre Großmutter möchte lernen, wie man E-Mails schreibt.
अन्ना अपनी दादी को कंप्यूटर दिखाती है.
Anna zeigt ihrer Großmutter den Computer.
वो उन्हें दिखाती है कि कंप्यूटर कैसे चालू करें.
Sie zeigt ihr, wie man den Computer einschaltet.
फिर अन्ना ईमेल प्रोग्राम खोलती है.
Dann öffnet Anna das E-Mail-Programm.
वो समझाती है कि नई ईमेल कैसे बनाते हैं.
Sie erklärt, wie man eine neue E-Mail erstellt.
वे दिखाती है कि ईमेल पता कहाँ डाले.
Sie zeigen, wo man die E-Mail-Adresse eingibt.
अन्ना संदेश लिखने को समझाती है.
Anna erklärt das Schreiben der Nachricht.
दादी लिखने लगती है.
Großmutter beginnt zu schreiben.
अन्ना थोड़ी मदद करती है.
Anna hilft ein wenig.
संदेश तैयार है.
Die Nachricht ist fertig.
अन्ना भेजे पर क्लिक करती है.
Anna klickt auf senden.
ईमेल भेजा गया.
Die E-Mail ist gesendet.
दादी खुश है.
Großmutter ist glücklich.
वो अन्ना को धन्यवाद देती है.
Sie dankt Anna.
अन्ना भी खुश है.
Anna ist auch glücklich.
खरीदारी करना.
Einkaufen gehen.
टॉम रात के खाने के लिए सामग्री खोजने और महत्वपूर्ण खरीदारी वाक्यांश और शब्दावली सीखने के लिए एक सुपरमार्केट जाता है.
Tom besucht einen Supermarkt auf der Suche nach Zutaten für ein Abendessen und lernt dabei wichtige Einkaufsphrasen und Vokabeln kennen.
Tom दुकान में प्रवेश करता है.
Tom tritt in den Laden ein.
वो एक खरीदारी गाड़ी लेता है.
Er nimmt einen Einkaufswagen.
Tom बहुत सारे फल देखता है.
Tom sieht viele Früchte.
वो कुछ सेब खरीदता है.
Er kauft einige Äpfel.
वो सब्जी विभाग में जाता है.
Er geht in die Gemüseabteilung.
यहाँ उसे ताज़ी टमाटर मिलती हैं.
Hier findet er frische Tomaten.
वो उन्हें गाड़ी में रखता है.
Er legt sie in den Wagen.
फिर वो दूध की विभाग में जाता है.
Dann geht er zur Milchabteilung.
टॉम एक दूध का पैक लेता है.
Tom nimmt eine Milchpackung.
वो रोटी नहीं भूलता.
Er vergisst nicht das Brot.
टॉम भुगतान काउंटर पर खड़ा होता है.
Tom stellt sich an der Kasse an.
वो सुनता है कि एक कर्मचारी कीमतें बताता है.
Er hört, wie ein Mitarbeiter Preise ansagt.
वो नकद से भुगतान करता है.
Er zahlt mit Bargeld.
कर्मचारी उसे मुस्कुराते हैं.
Das Personal lächelt ihn an.
Tom दुकान छोड़ देता है.
Tom verlässt den Laden.
वो खुश महसूस करता है.
Er fühlt sich glücklich.
उसे सब कुछ मिल गया जो उसे चाहिए था.
Er hat alles bekommen, was er braucht.
शीर्षक रास्ता निर्देश.
Titel: Wegbeschreibung.
विवरण सारा एक अनजान शहर में भटक जाती है और अलग अलग राहगीरों से मदद मांगती है जिससे वो रास्ता देने और समझने सीखती है.
Beschreibung: Sarah verirrt sich in einer fremden Stadt und bittet verschiedene Passanten um Hilfe, wodurch sie lernt, Wegbeschreibungen zu geben und zu verstehen.
Sarah सुबह शहर में पहुंचती है.
Sarah kommt am Morgen in der Stadt an.
उसके पास एक नक्शा है लेकिन उसे समझ नहीं आता कि इसे कैसे इस्तेमाल करे.
Sie hat eine Karte, versteht aber nicht, wie sie benutzen soll.
वो एक आदमी से पार्क का रास्ता पूछती है.
Sie fragt einen Mann nach dem Weg zum Park.
आदमी उसे दोस्ताना तरीके से समझाता है.
Der Mann erklärt es ihr freundlich.
सारा पार्क पहुंचती है और खुश होती है.
Sarah erreicht den Park und ist glücklich.
पार्क के बाद वो संग्रहालय जाना चाहती है.
Nach dem Park will sie zum Museum.
वो एक महिला से पूछती है.
Sie fragt eine Frau.
महिला दिशा समझाती है.
Die Frau erklärt die Richtung.
सारा उसका धन्यवाद करती है.
Sarah bedankt sich bei ihr.
वो संग्रहालय पहुंचती है.
Sie erreicht das Museum.
वहाँ वो कई रोचक चीजें देखती है.
Dort sieht sie viele interessante Dinge.
शाम को उसे बस अड्डा ढूंढना पड़ता है.
Am Abend muss sie den Busbahnhof finden.
वो एक लड़के से मदद मांगती है.
Sie fragt einen Jungen um Hilfe.
लड़का उसे रास्ता दिखाता है.
Der Junge zeigt ihr den Weg.
सारा धन्यवाद करती है.
Sarah bedankt sich.
वो बस अड्डा ढूंढ लेती है.
Sie findet den Busbahnhof.
वो अपनी बस का इंतजार करती है.
Sie wartet auf ihren Bus.
अब वो रास्ता निर्देश बेहतर समझ सकती है.
Jetzt kann sie Wegbeschreibungen besser verstehen.
Shirshak, Hotel mein.
Titel, im Hotel.
Vivaran, Marcus ek shandar hotel mein ek avismaraniya pravas ka anubhav karta hai aur hotel shabdavali ke saath saath check-in aur check-out karna seekhta hai.
Beschreibung: Marcus erlebt einen unvergesslichen Aufenthalt in einem Luxushotel und lernt den Umgang mit Hotelvokabular und wie man ein- und auscheckt.
Jab Marcus Hotel pahunchta hai, to wo lobby ki sundarta se prabhavit hota hai.
Als Marcus im Hotel ankommt, ist er von der Schönheit der Lobby beeindruckt.
Wo turant shandar furniture aur bhavya sajavat ko dekhta hai.
Er bemerkt sofort die luxuriösen Möbel und das prächtige Dekor.
Marcus check-in karne ke liye reception par jata hai.
Marcus geht zur Rezeption, um einzuchecken.
Receptionist usse garmjoshi se swagat karta hai.
Der Rezeptionist begrüßt ihn herzlich.
Marcus ko uske kamre ki chabi aur card milta hai.
Marcus erhält seine Zimmerschlüssel und Zimmerkarte.
Uska kamra 10vi manzil par hai.
Sein Zimmer befindet sich auf der 10. Etage.
Wo lift lekar apne manzil tak jata hai.
Er nimmt den Aufzug bis zu seinem Stockwerk.
Kamra vishal aur achhi tarah se susajjit hai.
Das Zimmer ist geräumig und gut ausgestattet.
Marcus ne hotel ki suvidhaon ko dekhne ka nirnay liya.
Marcus beschließt, die Einrichtungen des Hotels zu erkunden.
Wo hotel ke wellness kshetra mein jata hai.
Er besucht den Wellnessbereich des Hotels.
Wahan wo swimming pool aur sauna ka aanand leta hai.
Dort genießt er das Hallenbad und die Sauna.
Wellness visit ke baad, Marcus apne kamre mein lautta hai.
Nach dem Wellnessbesuch kehrt Marcus in sein Zimmer zurück.
Wo dinner ke liye room service mangata hai.
Er bestellt sich Zimmerservice für das Abendessen.
Bhojan swadisht aur uchch gunvatta ka tha.
Das Essen ist köstlich und von hoher Qualität.
Raat ke khane ke baad, Marcus ek film dekhta hai.
Nach dem Abendessen schaut Marcus einen Film an.
Wo aaram karta hai aur apne pravas ka aanand leta hai.
Er entspannt sich und genießt seinen Aufenthalt.
Agli subah, Marcus hotel se check-out karta hai.
Am nächsten Morgen checkt Marcus aus dem Hotel aus.
Wo receptionist ka adbhut pravas ke liye dhanyavaad karta hai.
Er bedankt sich bei dem Rezeptionisten für den wunderbaren Aufenthalt.
Marcus keemti yaado ke saath hotel chhodta hai.
Marcus verlässt das Hotel mit wertvollen Erinnerungen.
Ghar aur apartment.
Haus und Wohnung.
Julia apni pehli khud ki apartment mein jaati hai aur kamre ki sajavat ki vibhinn sambhavnaon aur sambandhit shabdavali ki khoj karti hai.
Julia zieht in ihre erste eigene Wohnung und entdeckt die vielfältigen Möglichkeiten der Raumgestaltung und den dazugehörigen Wortschatz.
Shirshak, ghar ka kaam.
Titel, Hausarbeit.
Vivaran, Muller parivar mein ek gahan vasant safai ka samay aa gaya hai, jisme sabhi sadasya apni zimmedariyan baantte hain aur ghar ke kaam ke vibhinn pehluon se nipatte hain.
Beschreibung: Ein intensiver Frühjahrsputz steht bei Familie Müller an, bei dem alle Mitglieder ihre Aufgaben verteilen und sich mit den unterschiedlichen Aspekten der Hausarbeit auseinandersetzen.
Yeh ek dhoop bhari shanivar ki subah thi.
Es war ein sonniger Samstagmorgen.
Muller parivar apni vasant safai ki taiyari kar raha tha.
Familie Müller bereitete sich auf ihren Frühjahrsputz vor.
Shri Muller ne yojana banayi thi ki wo atari ki safai karenge.
Herr Müller plante, das Dachgeschoss aufzuräumen.
Shrimati Muller ne nirnay kiya ki ve bagiche ki dekhbhal karegi.
Frau Müller entschied sich, den Garten zu pflegen.
Unki beti, Anna, khidkiyon ki safai kar rahi thi.
Ihre Tochter, Anna, wischte die Fenster.
Chota beta, Ben, apne khilonon ko vyavasthit kar raha tha.
Der jüngere Sohn, Ben, sortierte seine Spielsachen.
Pura ghar gatividhiyon se bhara hua tha.
Das ganze Haus war voller Aktivität.
Dopahar mein sabhi ekatr hue taki pragati ke bare mein baat kar sake.
Am Nachmittag kamen alle zusammen, um über die Fortschritte zu sprechen.
Halanki thake hue the, ve apni uplabdhiyon se santusht the.
Obwohl müde, waren sie zufrieden mit ihrer Leistung.
Vasant safai safaltapurvak sampann hui thi.
Der Frühjahrsputz war erfolgreich abgeschlossen.
Muller parivar ne sankalp liya ki ve sham ko saath mein jashn manayenge.
Familie Müller beschloss, am Abend zusammen zu feiern.
Unki pasandida pizza ke saath shandar raat ka khana tha.
Es gab ein leckeres Abendessen mit ihrer Lieblingspizza.
Bachchon ne uske baad board khel khele.
Die Kinder spielten danach Brettspiele.
Shri aur Shrimati Muller ne chai ke pyale ke saath aaram kiya.
Herr und Frau Müller entspannten sich bei einer Tasse Tee.
Unhe ek utpadak din ke baad badi santushti mehsoos hui.
Sie fühlten eine große Zufriedenheit nach einem produktiven Tag.
Raat shant aur sukhdayak thi.
Die Nacht war ruhig und friedlich.
Shri Muller bistar par lete hue agle din ke bare mein soch rahe the.
Herr Müller lag im Bett und dachte über den nächsten Tag nach.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.